सर्वदेवानां वरदासि हरिप्रिये ॐ त्रैलोक्य पूजिते देवे कमले विष्णुवल्लभे मंगलां शोभनां शुद्धां निष्कलां परमामकलां विश्वेश्वरे विश्वं विकामे सुप्रसन्नां सुमदनां करुणानिजान्तरां सुधाप्लावितभूपृष्ठान् गन्धानुलेपनां ध्यानवकरनिष्ठस्थां श्वेताङ्कारभूषितां
Frieden und Stille sind das große Heilmittel für Krankheiten. Wenn wir Frieden in unsere Zellen bringen können, sind wir geheilt. Die Mutter.